थटून आली, कड डोक्याची मंडई झाली, ही नटून थटून आली, कड डोक्याची मंडई झाली, आता फेटापी बांधून कंबर कसून रुबाब करती रूपाचं कवन मनात घोळून शाहीर झालोया।